श्रोते हो, सूत्रधार मध्ये आज ऐकूया स्यमंतक मण्याची कथा। स्यमंतक मणी हे असं एक रत्न होतं ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालं होतं। हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्यानं समृद्ध असे। हा मणी आपल्याच जवळ असावा असं प्रत्येकाला वाटे। एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली। बालपणी गोपिकांकडून लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखन चोर म्हणून ओळखला जाई। परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जो आरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का। यावेळी त्याच्यावर जगातील सर्वात मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप करण्यात आला होता। भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप केला गेला होता। या आरोपातलं सत्य काय होतं? भगवान श्रीकृष्णानं खरोखरच त्या मौल्यवान मण्याची चोरी केली होती का? जर नसेल तर मग त्याच्यावर असा आरोप का करण्यात आला? श्रोतेहो, या कथेत आज आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी जांबवंती आणि सत्यभामा या दंतकथेशी संबंधित आहेत। तर मग अधिक वेळ न घालवता आपण ही रंजक कथा ऐकूया आणि त्या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरही जाणून घेऊया। अंधकवंशी यादवांचा राजा सत्रजीत हा भगवान सूर्यदेवांचा श्रेष्ठ भक्त होता। सत्रजितानं अनेक वर्ष सूर्यदेवांची उपासना केली। एके दिवशी सकाळी सत्रजित नेहमीप्रमाणे सूर्यपूजा करत होता, त्यावेळी साक्षात भगवान सूर्यदेव सत्रजितासमोरच प्रकट झाले। तेव्हा त्यानं हात जोडून वंदन केलं आणि तो म्हणाला, देवा, ज्या तेजानं आपण संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करता, कृपया ते तेज आपण मला द्यावं। सत्रजिताची ही विनंती ऐकून त्याला भगवान भास्कर यांनी दिव्य असा स्यमंतक मणी दिला। हा मणी भगवान सूर्यांच्या तेजानं प्रकाशित झालेला होता। जेव्हा सत्रजितानं स्यमंतक मणी आपल्या गळ्यात परिधान करून त्याच्या नगरात प्रवेश केला, तेव्हा जणू काही स्वतः सूर्यदेवच आले आहेत असं सर्वांना वाटत होतं। सत्रजितनं हा मणी त्याच्या धाकट्या लाडक्या भावाकडे प्रसन्नजितकडे दिला। ह्या मण्यानं अंधकवंशी यादवांच्या घरात समृद्धी आणली। स्यमंतक मणी ज्या ज्या भागात असायचा त्या त्या ठिकाणी आजूबाजूच्या भागात वेळेवर पाऊस पडत असे, सगळे लोक आजारांपासून मुक्त असत। भगवान श्रीकृष्णाला जेव्हा या स्यमंतक मण्याबद्दल समजलं तेव्हा त्यानं प्रसन्नजिताकडून हा मणी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली। परंतु प्रसन्नजितानं श्रीकृष्णाला हा मणी द्यायला नकार दिला। एक दिवस प्रसन्नजित स्यमंतक मणी आपल्या गळ्यात परिधान करून शिकार करायला गेला। तिथे प्रसन्नजिताला सिंहानं ठार मारलं। सिंहानं स्यमंतक मणी त्याच्या तोंडात पकडला आणि तो पळून गेला। जेव्हा महाबली वृक्षराज जांबवंत यानं सिंहाला तोंडात मणी घेऊन पळून जाताना पाहिलं तेव्हा त्यानं सिंहाचा वध केला। स्यमंतक मणी घेऊन तो त्याच्या गुहेत गेला। श्रोते हो, तुम्ही जांबवंताचं नाव ऐकून आश्चर्यचकित झाला असाल ना? तुम्ही अगदी योग्य विचार करत आहात। रामायणामध्ये याच वृक्षराज जांबवंतानं सीतामाईच्या शोधात भगवान श्रीरामांना मदत केली होती। बरेच दिवस झाले तरी प्रसन्नजिताचा शोध लागला नाही। तेव्हा अंधक वंशाच्या लोकांना यामध्ये श्रीकृष्णाचा तर हात नाही ना असा संशय येऊ लागला। कारण यापूर्वी श्रीकृष्णानं प्रसन्नजिताकडे स्यमंतक मणी मागितला होता आणि प्रसन्नजितानं त्याला तो दिला नव्हता। म्हणून मणी चोरी करण्याच्या उद्देशानं श्रीकृष्णानं प्रसन्नजिताला एकतर बंदीखान्यात टाकलं असावं किंवा त्याला ठार मारलं असावं असं सर्वांना वाटू लागलं। सत्रजित द्वारकेला येऊन भर राजसभेत सर्वांसमोर श्रीकृष्णावर आरोप करून म्हणाला, हे यशोदानंदन, लोणी चोरता चोरता रत्नांची चोरी तू कधीपासून करू लागलास? माझ्या प्रिय भावाला जिथे लपवला असशील तिथून मण्यासह परत आण। भगवान श्रीकृष्णानं तो मणी चोरला नव्हता, तरीही त्याच्यावर मणी चोरी केल्याचा आरोप होता आणि लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलत होते। या कलंकातून मुक्त होण्यासाठी श्रीकृष्णानं मणी शोधण्याचा निर्णय घेतला आणि तो जंगलात निघून गेला। जंगलात प्रसन्नजिताच्या घोड्याच्या टाचांच्या खुणांचा पाठलाग करताना श्रीकृष्णाला प्रसन्नजीत आणि त्याच्या घोड्याचे मृतदेह सापडले, पण स्यमंतक म्हणण्याचा मात्र अजिबात शोध लागला नाही. वृक्षराजानं मारलेला सिंहही थोड्या अंतरावर मरून पडलेला त्याला सापडला. वृक्षाच्या पावलाच्या ठशांचा माग घेत भगवान श्रीकृष्ण जांबवंताच्या गुहेत पोचला. श्रीकृष्णानं गुहेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं बलराम आणि त्याच्या इतर साथीदारांना गुहेच्या बाहेर थांबण्यास सांगितलं आणि त्यांना सूचना दिली, बलराम दादा, जर मी 10 दिवसात गुहेतून बाहेर पडलो नाही तर तुम्ही बाहेरून गुहेचा दरवाजा बंद करून परत द्वारकेला निघून जा. असं सांगून श्रीकृष्ण स्वतः गुहेत गेला. श्रीकृष्ण आणि जांबवंत यांच्यात घनघोर युद्ध झालं. महापराक्रमी जांबवंत 21 दिवस भगवान वासुदेवांबरोबर द्वंद्वयुद्ध करत होता. बलराम आणि इतर लोक गुहेच्या बाहेर 12 दिवस बसले होते. शेवटी एका मोठ्या दगडानं त्यांनी गुहेचा दरवाजा बंद केला आणि भगवान वासुदेवांच्या निर्देशानुसार ते द्वारकेला परत निघून गेले. संपूर्ण द्वारका शोकात बुडाली. अखेर 21 दिवसांनंतर महाबली जांबवंत शक्तिहीन होऊ लागला. त्याला वाटलं की या जगात त्याच्यापेक्षा बलवान कोण असू शकेल? हे भगवान रामाचे अवतार तर नाहीत ना? असा विचार करून जांबवंत लढाई सोडून श्रीकृष्णासमोर हात जोडून गुडघे टेकून बसला आणि म्हणाला, देवा मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. इतक्या वर्षानंतर पुन्हा तुम्हाला पाहून मी धन्य झालो आहे. श्रीकृष्णानं जांबवंताला उभं राहायला मदत केली आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याला स्यमंतक म्हणण्याबद्दल सांगितलं. जांबवंत म्हणाला, देवा, हा मणी माझ्या काय कामाचा? मी तो आनंदाने तुम्हाला देऊन टाकतो, परंतु त्या बदल्यात तुम्ही माझ्या मुलीशी, जांबवंतीशी विवाह करून तिला धन्य करावं. श्रीकृष्णानं जांबवंताची ही अट मान्य केली. भगवान श्रीकृष्ण जांबवंतीसह स्यमंतक मणी घेऊन द्वारकेला परत आले. भरलेल्या राजसभेत सर्वांच्या समक्ष सत्रजिताला स्यमंतक मणी त्यांनी भेट दिला आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णानं त्याच्यावर लागलेला हा खोटा कलंक दूर केला आणि सत्रजितानं त्याची कन्या सत्यभामा हिचा श्रीकृष्णाशी विवाह लावून दिला. काही काळानंतर वारणाव्रतामध्ये लागलेल्या आगीत पांडव जळाल्याची वार्ता ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम हस्तिनापुराला गेले. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत शतधन्वानं एका रात्री सत्रजिताचा वध केला आणि त्याच्याकडून स्यमंतक मणी चोरून तो अक्रूराला दिला. सत्यभामेला जेव्हा तिच्या वडिलांच्या हत्येची बातमी कळली तेव्हा ती वारणाव्रतामध्ये पोचली आणि श्रीकृष्णाला तिनं शतधन्वानं आपल्या वडिलांची हत्या केली असल्याचं सांगितलं. श्रीकृष्ण तत्काळ बलरामासमवेत द्वारकेला परतले. श्रीकृष्ण आणि शतधन्वा यांच्यात घनघोर युद्ध झालं आणि शतधन्वा तिथून पळून गेला. भगवान वासुदेवानं त्याचा पाठलाग करत मिथिला नगरीजवळ त्याला पकडलं आणि त्याचा वध केला. पण स्यमंतक मणी मात्र त्याच्याजवळ सापडला नाही. त्यावेळी अक्रूर काशीमध्ये होता. जेव्हा तो काशीहून परत आला तेव्हा श्रीकृष्णानं त्याला स्यमंतक मण्याबद्दल विचारलं आणि अक्रूरानं श्रीकृष्णाला कोणताही विरोध न करता स्यमंतक मणी त्याला परत दिला. श्रीकृष्णाला याचा फार आनंद झाला आणि त्यानं तो मणी अक्रूराला त्याच्याकडे सुरक्षित ठेवण्यास सांगितलं. अक्रूरानं स्यमंतक मणी नेहमी द्वारकेमध्येच राहावा अशी सूचना श्रीकृष्णाला केली. हा तोच अक्रूर आहे ज्याला कंसानं कृष्ण आणि बलराम यांना मथुरेला आणण्यासाठी गोकुळात पाठवलं होतं. अक्रूराला समजलं होतं की कंसाला या दोघांना ठार मारण्याची इच्छा आहे. अक्रूरानं श्रीकृष्णाला हे सांगितलं आणि कंसाला ठार मारायला उद्युक्तही केलं होतं. यानंतर स्यमंतक मण्याचं काय झालं ते माहीत नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा जो सध्या ब्रिटिश संग्रहालयात आहे तोच स्यमंतक मणी आहे. परंतु शास्त्रात दिलेल्या स्यमंतक मण्याच्या वर्णनासमोर कोहिनूर हिऱ्याचं तेज निष्प्रभ ठरेल असं लक्षात येतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्यमंतकमणी हा माणिक म्हणजे रुबी असेल, कारण हे रत्न भगवान सूर्यांनी सत्रजिताला दिलं होतं आणि माणिक म्हणजेच रुबीला भगवान सूर्यांचं रत्न मानलं जातं.